chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट बुधवार 19 फेब्रुवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात बाजार स्थिर होता. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,250 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30 साखरेचा व्यापार 3,270 रुपये ते 3,300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,350 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,155 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3,240 रुपये ते 3,270 रुपये होता. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,540 रुपये ते 3,560 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,610 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,360 रुपये होता. तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही. एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 EQM 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,900 रुपये ते 24,000 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 EQM 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,200 रुपये ते 24,300 रुपये आहे. भारतीय पांढऱ्या साखरेचे एफ ओ बी इंडिकेशन EQM 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $375 ते $376 पर्यंत आहेत आणि EQM 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफ ओ बी इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $420.7 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.51 होते. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.50 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.35 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3,765 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $52.95 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 428.62 अंकांनी वर येऊन 41,323 अंकावर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 133.40 अंकांनी वर येऊन 12,125.90 अंकावर बंद झाला.